चीनीमंडी.com पॉडकास्ट।
पीएमसी बँक घोटाळा, ईडीकडूनही गुन्हा दाखल। पंजाब अँड महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँकेतील गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचालनालयानंही गुन्हा दाखल केला आहे। ईडीनं मुंबई आणि जवळपासच्या परिसरातील 6 विविध ठिकाणी शोध मोहीम राबवली आहे। याशिवाय पीएमसी बँकेचे निलंबित संचालक जॉय थॉमस यांना आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आज अटक केली। या प्रकरणी 44 संशयित खात्यांपैकी 10 खात्यांचा गैरव्यवहार उघड झाला असून उर्वरित 34 खात्यांची माहिती उघड करण्यात आलेली नाही। त्यामुळे सध्याची 4,355 कोटींच्या गैरव्यवहाराची रक्कम वाढण्याची शक्यता आहे। रिझर्व्ह बँकेनं केलेल्या तक्रारीनंतर आर्थिक गुन्हे शाखेनं सोमवारी बँकेचे निलंबित संचालक जॉय थॉमस, अध्यक्ष वरियर सिंग आणि इतर पदाधिकारी तसंच HDIL चे संचालक राकेश वाधवा, सारंग वाधवा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता। ईडीनंही आता या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून या प्रकरणात झालेल्या कथित मनी लॉन्ड्रिंगचा तपास करणार आहे। पीएमसी बँक गैरव्यवहार प्रकरणात जॉय थॉमस हे प्रमुख संशयित आहेत। त्यांच्या चौकशीतून या प्रकरणातील महत्त्वपूर्ण माहिती मिळण्याची शक्यता असल्यामुळे त्यांचा ताबा घेऊन चौकशी करणं आवश्यक आहे। त्यासाठी या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यापासून आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस त्यांच्याबाबत माहिती घेत होते। अखेर शुक्रवारी त्यांना अटक करण्यात आल्याची माहिती सहपोलीस आयुक्त राजवर्धन सिन्हा यांनी दिली। या प्रकरणातील ही तिसरी अटक असून यापूर्वी HDIL चे राकेश आणि सारंग वाधवा यांना अटक करण्यात आली होती। त्या दोघांनाही 9 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे।